फिर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्रा तुमच्या सोबत अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये. जसं थोड्या वेळापूर्वी सांगितलं की आजच्या दिवशी एक महत्वपूर्ण घटना घडली होती. आज 1 ऑगस्ट 2016 दिवशी 1920 साली लोकमान्य टिळक यांचं दुःखद निधन झालं होतं. टिळक आज आपल्यामध्ये नाही आहेत, पण टिळकांचे विचार हे कायम अविरतपणे आपल्या सोबत असतात. आपल्यामध्ये, आपल्या ठाई, आपल्यावर झालेल्या संस्कारांमुळे या सगळ्या विचारांचा आपल्याला अनुभव घेता येत असतो. ह्या दिनाचं औचित्य साधून टिळकांची पुण्यतिथी असो किंवा जयंती असो, भाषणं केली जातात, शाळांमध्ये आयोजन होतं. मी शेंगा खाल्ल्या नाही आणि मीठ टरफलं उसळणार नाही असो, किंवा स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, ही त्यांनी केलेली सिंहगर्जना असो, केसरी असो, टिळकांचा एकूणच जीवन प्रवास असो, त्यांना झालेली शिक्षा, गीता रहस्य, किती आणि किती गोष्टी चटाचटा डोळ्यासमोरून सगळे हे नजारे झराझर जातात. आणि खऱ्या अर्थानं ते नाव आठवतं, बाळ गंगाधर टिळक, लोकमान्य टिळक. कायम ह्या गोष्टीचा प्रश्न लहानपणी पडायचा की बाबा रे, लोकमान्य ही पदवी का बरं सगळेजण म्हणतात. म्हणून आपण सुद्धा म्हणायला लागायचो लोकमान्य टिळक, लोकमान्य टिळक. पण जसजसं वय वाढत गेलं, जसजसं समज येत गेली, तेव्हा गोष्टी लक्षात आल्या की बाबा रे, लोकमान्य ह्या शब्दाचा अर्थ किती मोठा आहे. एक व्यक्ती ज्यांना एक विचार सांगितल्यानंतर संपूर्ण तमाम जो जमावडा आहे, जो समाज आहे, तो त्यांना फॉलो करणार, तो त्यांचं म्हटलेलं ऐकणार. ही सिच्युएशन निर्माण करण्यासाठी माणसाला स्वतःच्या शब्दाशी किती ठाम राहावं लागत असेल, किती जागं राहावं लागत असेल. टिळकांचा करारी स्वभाव, त्यांचे वक्तव्य, त्यांनी स्वातंत्र्यासाठी उभी केलेली चळवळ, सार्वजनिक गणेशोत्सव असो, शिवजयंतीचं सेलिब्रेशन असो, वेगवेगळ्या गोष्टी आणि टिळकांची ती एकूणच पर्सनॅलिटी, आपण ना काही छोट्या छोट्या इन्सिडेंट्स ना एकवटून संपूर्ण टिळक आपल्याला उलगडूच शकत नाही. यु नो, त्यासाठी आपल्याला 10 जन्म खर्च करावे लागतील, तेव्हा कुठंतरी त्यांच्या आयुष्यात त्यांनी घालवले 2-5 वर्ष आपल्याला समजू शकतील. सलाम सलाम त्या दिग्गज पर्सनॅलिटीला सलाम करत, खऱ्या अर्थानं लोकमान्य ह्या शब्दाचा अर्थ जरा स्वतःलाच विचारूयात. स्वतःकडूनच जी उत्तरं येतात त्यांमधून आपण आपली पर्सनॅलिटी घडवू शकतो, नाही का. मॉर्निंग नंबर वनमध्ये एक ट्रॅक प्ले करतोय, दर्द दिलो के. थोड्याच वेळात एक महत्वपूर्ण मुद्दा घेऊन हजर होणार आहे, जस्ट स्टे ट्यून. बाय द वे, आपल्या गोदेची सिच्युएशन काय, पूर आहे काय, पाणी आहे, सकाळी सुद्धा बरंच पाणी होतं. बोलूयात त्याबद्दल सुद्धा. बजाते राहो.